मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायी अमृत्वाम् अनुसन्दधानि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः सुन्वन्ति दिवैस्तवैः वेदैस्तांग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापड़ी कारहस्ते किल एकनाथ सदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांति अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं हीर चापलम। या लक्षणांपैकी अहिंसा सत्य आणि अक्रोध याचा विचार आपण आतापर्यंत केला। आज त्याग या दैवी गुण संपदेबद्दल आपण पाहणार आहोत। ज्ञानेश्वर महाराजांनी मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्यजीजे जेवी वटू बीज त्यागे। मृत्तिकेचाच त्याग घडला तर घटाचा म्हणजे मृत्तिकेपासून बनवलेल्या वस्तूचा आपोआपच त्याग होतो। किंवा तंतूचाच जर त्याग झाला तर वस्त्राचा म्हणजे पट म्हणजे वस्त्र त्याचा आपोआपच त्याग होतो। किंवा बीजच जर टाकून दिलं बीजाचाच त्याग घडला तर वृक्ष येण्याचा प्रश्नच येत नाही। का त्यजुनी भिंती मात्र त्यजीचे आघवेची चित्र। भिंतीचाच जर त्याग घडला भिंत जर बाजूला केली तर भिंतीवर उमटलेली जी चित्र आहेत ती आपोआपच नाहीशी होतात। पूर्वीच्या काही भिंतीवर त्या उल्या झाल्यामुळे म्हणा वेगवेगळ्या गोष्टींनी काही विशिष्ट डाग पडायचे आणि ते कुठल्या तरी आकारासारखे दिसायचे। जर भिंतच नसेल तर त्याच्यावर उमटलेले आकार देखील व्यर्थ तेही जसे नाही होतील। का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ किंवा भयानक स्वप्न ते स्वप्न नाही असं होण्यासाठी म्हणून त्याचा त्याग होण्यासाठी म्हणून निद्रेचाच त्याग होणं गरजेचं आहे। नाना जळ त्यागे तरंग पाणीच नसेल तर तरंग असण्याचा प्रश्न येत नाही। वर्षा त्यागे मेघ त्यजी जती जैसे भोग धन त्यागे। धनाचा त्याग घडला तर धनाच्या योगाने येणाऱ्या भोगांचाही आपोआप त्याग जसा व्हावा। वर्षा ऋतूच नसेल तर मेघ देखील नसतील। कदाचित आत्ताच्या काळात गारांचा पडणारा पाऊस अवकाळी पडणारा पाऊस तेव्हा पडत नसावा एखाद्याला. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही, सांडीजे अशेष ही संसार जात. त्याप्रमाणे बुद्धिमंत अशा व्यक्तीनी देही अहंता सांडूनी पाही, देहाच्या ठिकाणी देह अहंता सोडून एखाद्या बुद्धिमंत अशा व्यक्तीनी देहाकडे पाहावं. अशा वेळेला त्या देहाला लागलेल्या संसाराचा देखील आपोआप त्याग होतो. तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू, हे मानूनी सुभगू पार्थुपुसे. यज्ञ स्वरूप असे श्रीकृष्ण त्यागाचं लक्षण करत असताना असं म्हणाले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याग याचा अर्थ भोगांचा त्याग, कामनेचा त्याग. हा त्यागाचा सर्वसाधारण अर्थ आहेच. याज्ञवल्क्यांना जनक राजाने विचारलं त्यांना की हे ऋषी श्रेष्ठा, मला त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय ते सांगावं. तेव्हा याज्ञवल्क्य जनक राजांना म्हणाले की या प्रश्नाचं उत्तर हे राजा मी तुला उद्या देईन असं म्हणाले. जनक राजाच्या दरबारात याज्ञवल्क्य हे राजगुरु होते. किंखापाचे अंगरखे असत, अंगावर सोनं होत. त्यांच्या आश्रमामध्ये 1000 लोक असं म्हणत की 1000 लोकांची एका वेळेला भोजनाची सर्व तयारी होती. त्यांना 2 पत्न्या होत्या, संसारी होते. ते जनक राजांना म्हणाले की त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय ते तुला उद्या सांगतो. आणि दुसऱ्या दिवशी भगवी वस्त्र परिधान करून याज्ञवल्क्य जेव्हा दरबारात आले तेव्हा सगळे लोक हसायला लागले. आज याज्ञवल्क्यांनी काय नवीनच केलेलं आहे, या कोणत्या वेशात ते आले. राजांनी विचारलं की महाराज आज तुम्ही या वेशात, तेव्हा हातात दंडा होता. ते म्हणाले की राजन तुला त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय हे हवं होतं ना. दंडा वर करून म्हणाले की याला संन्यास म्हणतात, याला त्याग म्हणतात. आता येणं नाही असं म्हणून याज्ञवल्क्य वनात निघून गेले. याला त्याग असं म्हणतात. स्वामीजी ही गोष्ट सांगायचे तेव्हा माझ्या मनात विचार उठायचा, जर रात्री सावध असताना नाही बेसावध असताना, इथं बसून सत्संगात उत्तर देत असताना नव्हे झोपलेलं असताना. तेव्हा मी सत्संगात उत्तर देत नव्हतो, पण ऑफिसमध्ये जाऊन काम करत असताना अथवा अन्य व्यवहार करत असताना किंवा सावध असताना नव्हे जरा बेसावध असताना कोणी जर विचारलं त्याग म्हणजे काय, तर याज्ञवल्क्य म्हणतात तसं आपल्याला त्याग जमेल. याला त्याग म्हणतात असं याज्ञवल्क्य म्हणाले. एका क्षणात सगळं सोडता येईल. उत्तर असं यायचं की जमायला पाहिजे. एकाच वेळेला संसार आणि परमार्थ हे दोन्ही जर करायचं असेल तर संसारावर कधीही तिलोदक सोडण्याची वेळ आली तर सोडता आलं पाहिजे. या क्षणाला जर कोणी वेळ आली तर रानात जायची तर जाता आलं पाहिजे. त्याला त्याग म्हणतात. त्याग हा निरूपणात नसतो. आपण जे संगी असतो, संगी याचा अर्थ संग जडलेले, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे देहपण, म्हणजे अज्ञान संग जडला सोडिता तया संगासी ऐक्य होये निसंगासी. मग या त्यागाचा अभ्यास घडायचा कसा? कोण जाणार वनात? कोण विचारणार कोणाला? आणि कोण वनात जाणार? आणि वनात जाऊन करणार काय? जेवायला लागेल. कर्मत्याग शक्य नाही. देहाशी संबंधित असलेल्या जीवनावश्यक अशा विषयांचा त्याग शक्य नाही. कशाचा त्याग? म्हणून साधनेच्या वेळेला, ध्यानाच्या वेळेला निदान विषयांचा त्याग, ध्यानाच्या वेळेत तरी विषयांचं चिंतन करणार नाही, ध्यानाच्या वेळेत तरी ऑफिसचं चिंतन करणार नाही, हे तर जमेल. कोणत्याच विषयाचं चिंतन करणार नाही, हे जमेल. आपल्याला कोणता त्याग जमेल याचा तरी निदान विचार करू आपण. वृत्तींचा त्याग, समर्थ म्हणतात ना, वृत्ती शून्य योगेश्वर, याचा पहावा विचार. दास म्हणे वारंवार काय सांगो. वृत्तींचा त्याग जमेल का? स्थूल मानाचा त्याग एक वेळ कोणीतरी धैर्याने करेल, त्याला फार मोठं धैर्य पाहिजेच, पण त्याच्याही पेक्षा मोठं धैर्य वृत्तींचा त्याग करण्यामध्ये आहे. पण ते तुम्हाला जमले की नाही किंवा मला जमले की नाही, तुम्हाला जमले की नाही हे मला समजणार नाही, मला जमले की नाही हे तुम्हाला समजणार नाही, ती गुप्त गोष्ट असेल. ध्यानाला बसलेली व्यक्ती तुम्हाला दिसेल, पण ध्यानाच्या वेळेला तो वृत्ती त्याग करतो आहे की नाही, त्याला साधलंय की नाही हे कसं समजणार? ते जसं त्याला समजलं पाहिजे, जसं त्याला समजतं. तुकाराम महाराज असं सांगतात आणि मोरया गोसावी समकालीन. तुकाराम महाराज मोरया गोसावींना भेटायला म्हणून गेलेले असताना, दर्शनाला गेलेले असताना, मोरया गोसावी ध्यानाला बसलेले होते. ते पाहून, वाट पाहून तुकाराम महाराज परत गेले. मोरया गोसावींना समजलं की तुकाराम महाराज येऊन थोड्या वेळ थांबून निघून गेले. पुढच्या भेटीमध्ये मोरया गोसावी तुकाराम महाराजांना म्हणाले की आपण येऊन गेलात हे मला समजलं. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणाले की त्यावेळेला आपण चांभाराकडे वाहना शिवायला गेलेले होतात. जर मोरया गोसावींची अशी स्थिती तर आपण निराश किंवा उदास व्हायचं कारण नाही. ते देखील ध्यानाला बसलेले असताना आपल्या चपला दुरुस्त करायला गेलेले होते. म्हणजे विचाराने, वृत्तीने, तसं वृत्तीने आपण व्यवहार करतो. आपण मित्रांना भेटतो, बोलतो, गावाला जातो, तिथली कामं करतो, परत येतो. प्लॉट विक्रीचा व्यवहार करायचा होता, त्या गावाला जाऊन तिथं करून परत येतो मनाने. याचा त्याग तर जमेल. म्हणून आपल्याला कोणता त्याग जमेल याचा विचार. निदान साधनेच्या वेळेला कामना त्याग, साधनेच्या वेळेला भोगांचा त्याग आपल्याला जमेल, प्रयत्न केला तर जमेल. फार एकदम मोठं उदाहरण देऊन सगळ्यांना भीती घालणं हे खरं नव्हे की याज्ञवल्क्य निघाले मग आपण काय करणार. आपण थोडेच निघणार आहोत, पण ते त्याग किंवा संन्यास सांगण्यासाठी एक उदाहरण झालं. पण खरा त्याग हा कामना त्यागच आहे. संकल्प प्रभावान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः असं भगवंत म्हणतात. संकल्प आणि संकल्पापासून निर्माण झालेल्या कामना या निशेष टाकून विचाराचा अभ्यास करावा. नाम घेत असताना अवांतर विचार उठू नये, त्या विचारांचा त्याग हे जमेल. हा त्याग कदाचित जमेल अति एकाग्रतेने नाम घेऊन दुसरा विचार उठू न देता, आणि प्रत्येक नाम झाल्यानंतर आपण आपल्या अंतःशांतीला प्राप्त झालो, शांत झालो, पूर्ण झालो अशी भावना करायची. दुसरं नाम हे जमेल. जमेल शांतपणे बसलेला आहे. श्री राम जय राम जय जय राम अशी दक्षता घेतली की हे नाम पूर्ण होईपर्यंत विचार उठला नाही. थोडा वेळ विचाराशिवाय शांत राहिलो, त्यावेळेला आत लक्ष ठेवलं, पूर्णतेचा परमात्म्याच्या पूर्णतेचा स्पर्श झाला अशी भावना केली. पुढचं नाम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जमते जमते बस नाम घेत असताना विचारांचा त्याग हे दैवी गुणसंपदेचं लक्षण आहे. अन्य विचारांचा त्याग आणि परमात्मा भावनेशी समरसता. आपल्याला जे जे जमीन देते तर पाहू. कधी कधी असं होतं की एकदम टोकाचं सांगितलं जातं आणि मग ते टोकाचं जसं स्वामीजी म्हणायचे की त्यागाचं किंवा संन्यासाचं वर्णन करत असताना सगळे संन्यासी झाले तर कसं व्हायचं, ते म्हणायचे तू जगाची चिंता करू नकोस, जग चालणार आहे, इतकी काळजी करू नकोस, सगळे संन्यासी होणार नाही, तुझ्यापुरता ऐक, तुझ्यापुरता विचार कर, तुला काय काय जमतं हे तर बघ. बर, अशा प्रकारचा त्याग आपल्याला जमू शकेल. वृत्तीचा त्याग उठल्या तरी त्या उठलेल्या वृत्तींचा त्याग हे जमेल. जमेल, प्रयत्न केला तर जमेल. नामस्मरण करताना अवांतर विचारांचा त्याग जमेल. स्वधर्म कर्माचाच अंगीकार करणं आणि परधर्म याचा अर्थ भोगा करता किंवा स्वार्था करता कर्तव्य सोडून दुसरी कर्म करायला प्रवृत्त होणं याला परधर्म असं म्हणतात. भगवंतांनी स्वधर्मे निधनम श्रेयहा परधर्म भयावहा असं म्हटलेलं आहे. स्वधर्म राखत असताना निधन देह पडला तरी चालेल, पण परधर्म मात्र भयावह आहे असं म्हटलेलं आहे. भयावह याचं कारण असं की कामनेनी भोग लालसेनी स्वार्थानी अल्प फायदा करता म्हणून कर्तव्य कर्म सोडण्याची इच्छा होणं किंवा कर्तव्य कर्म जे आहेत ते आचरायला कठीण वाटणं म्हणून त्याचा त्याग करणं. उदाहरणार्थ जर आई वडिलांची सेवा वगैरे त्यांच्याकरता खर्च करणं वगैरे ऑफिस मधला माझा एक सहकारी होता, त्याचे वडील आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज व्हायच्या वेळेला एकुलता एक मुलगा, वडिलांचे पैसे होते, वडिलांचे फिक्स डिपॉझिटचे पैसे होते, पण वडील सही करण्याच्या परिस्थितीत नव्हते. तर यांनी ऑफिसमधल्या, आम्ही स्टाफ असल्यामुळे सगळ्यांचीच खाती, आम्हाला कोणाचंही खातं पाहता येतं, तसं त्यांनी आमच्या 4-5 मित्रांची खाती पाहिली. कोणाच्या खात्यात 15,000 रुपये होते, कोणाच्या 10,000 रुपये होते, कोणाच्या खात्यात 25,000 रुपये, काही ना काही कारणांनी ठेवलेले होते. मला म्हणाला की एवढ्या सगळ्यांचे हे केले की त्यांच्या डिस्चार्जचे पैसे झालेच, माझी एफडी नको मोडायला. वडील आजारी होते, वडिलांच्या डिस्चार्जचा प्रश्न होता. तो असं म्हणतोय की नाहीतरी ते काय 4 दिवसात सहाय्या करायला लागतील, त्यांचे पैसे मोडू, त्यांची एफडी मोडू, लोकांचे पैसे परत करू. खरं तर अगदीच बरोबर होतं, त्याच्यात चुकी काही नव्हतं. त्याच्याकरता आपल्या पैशाचं कशाला आपण नुकसान करायचं, आणि मित्र तर काय सहज देतील. आणि खरंच त्याने 4-5 जणांना गळ घातली आणि 4-5 जणांनी मिळून त्याला पैसे दिले, त्यांनी डिस्चार्ज घेतला. मग नंतर सह्या वगैरे वडील 4 दिवसांनी अजून त्यांचा हात नीट झाला, सह्या करायला लागले. मग त्यांच्या सहीनी त्यांची स्वतःची वडिलांची एवढी मोडली. वडिलांच्या आजारपणाकरता थोडीही जळ सोसायला तयार नाही. परधर्माच करता मी तुम्हाला सांगतोय, स्वधर्म आणि परधर्म हे बोलायला सोपं आहे, आणि तरीही थोडे पैसे जमत नव्हते. तर आपल्याच इथे येणारा माझा तेव्हा ऑफिस मधला मित्र गिरीश, तर त्यांनी त्याला थोडे पैसे दिले आणि मग त्यांनी सगळ्यांचे यथावकाश परत करून टाकले. संपलं, देणं नाही घेणं नाही, व्याजाचा प्रश्न नाही, वडिलांच्या पैशातून सगळं झालं दुखणं वरच्यावर. अशा रीतीने जेव्हा त्रासदायक स्वधर्म असतो, जे शरीर कष्टही नव्हते, म्हणून जेव्हा जेव्हा कधीही परधर्म कोणत्याही लालसे करता, स्वार्था करता, भोगा करता आपली कर्म जरा बाजूला सारावीत असं करावं असं वाटतं आणि दुसऱ्या वेगळ्या कर्मामध्ये हात घालतो, स्वधर्म कर्मापासून च्युती होते. ती च्युती होऊ न देणं आणि परधर्माचं अनुसरण न करणं काही झालं तरी, परधर्माचा त्याग, बस एवढाच विषय. हा जमेल, थोडस धैर्य लागेल पण जमेल. त्यातही अजून जर खोलात जायचं झालं तर जे स्वधर्म कर्म आपण करतो त्या स्वधर्म कर्मामध्ये जे आपणच करतो त्या कर्मांमध्ये असणाऱ्या मीपणाचा त्याग करता येईल का? किती भगिनींना स्वच्छतेची आवड असते पण आम्हाला बाबा स्वच्छ लागतं असं त्या म्हणतात. ते त्यांच्यासारखं आमचं नाही बाबा चालत आम्हाला. एवढ्या मीपणाचा त्याग येईल करता स्वच्छता सांभाळा, पण मीपणा विरहित तुमचे गुण तुमच्या जवळ असू देत. भगिनीच मध्ये कोणी शिस्त प्रिय व्यक्ती असते, वेळ पाळणारी व्यक्ती असते, हे सगळे चांगले गुण आहेत. त्या चांगल्या गुणांच्या अहंकाराचा त्याग, जसं आम्ही ना म्हणजे ते तसलं कधी खाल्लं नाही, कधी प्यायलं नाही, आम्ही म्हणजे दूध तूप साय लोणी साखर, अशा अहंकारात खेरीज सहज असणं, त्याचं विशेष वाटू न घेणं, विशेष मानून न घेणं, त्याच्या अहंतेचा त्याग करणं, हा त्याग देखील जरा आपल्यापाशी हा विचारूनी अहंकारू सांडीजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आधी आपल्यापाशी विचारणा करावी की आपल्यापाशी अशा प्रकारचा अहंकार आहे का. जर नीट लक्षात घेतलं तर कदाचित आहे असं उत्तर आलं तर त्याचा त्यागही करता येणं शक्य आहे. चांगलं जीवन जगण्यासाठी तो गुण सोडायचा नाहीये. अजून एक त्याग करता येणं शक्य आहे. स्वधर्म कर्म आचरण करत असताना अहं कर्तृत्व त्याचा त्याग करायचा, तसं फलभोक्तृत्वाचा त्याग. मनतः कोणत्याही कर्मानी आपल्याला ईश्वर हवा. आपल्या कर्माचा हेतू, भले त्या कर्माचा हेतू थेट ईश्वर नसला तरी शांती हाच माझ्या कर्माचा हेतू आहे. ईश्वर म्हणजे शांती, ईश्वर म्हणजे प्रेम, ईश्वर म्हणजे क्षमा, ईश्वर म्हणजे दया. त्यामुळं क्षमा, शांती, प्रेम, करुणा हे व्यवहारात राखलं गेलं पाहिजे. बाकी फळ तर कोणाला सोडता येत नाही, फळ हे मिळणारच. कारण फळाचा त्याग असंभवनीय आहे. पण मनतः फळाचा त्याग करणं शक्य आहे. त्या मनाने नुसता त्याग नाही करायचा, तर अनेक कशाचा तरी अंगीकार केला म्हणजे या गोष्टीचा आपोआप त्याग होतो. तसं आपल्या कर्मामध्ये काही गोष्टींचा, साधकाच्या कर्मामध्ये आपोआप काही गोष्टींचा त्याग, ज्याला बाह्य त्याग असं म्हणतात, म्हणजे पाप, अन्यायी जीवन जगणं, अत्याचार करणं, भांडणं, मारामाऱ्या, तर हे साधकाला निदान सांगायला नाही लागता कामा. याचा त्याग ही बाह्य कर्म झाली. आणि अंतरत्यागामध्ये तर आलंच अहंकर्तृत्व, फलभोक्तृत्व, कामना विरहित. कामनेचा त्याग म्हणजे उपासनेच्या वेळेला कामने विरहित असणं, बाकीचं जे जीवन आहे ते नीतीधर्माला अनुसरून असणं. अशा प्रकारचा त्याग जीवनामध्ये यावा असं भगवंत सांगतात. जेव्हा त्याग असं ते म्हणतात, आता मृत्तिका त्यागे घटू, तंतु त्यागे पटू, त्यजीजे जेवी वटू बीज त्यागे. हे कार्य आणि कारण असं जे आहे, कार्य म्हणजे कारणापासून बनलेली वस्तू, त्याला कार्य असं म्हणतात. त्याचं कारण म्हणजे मूळ पदार्थ, ज्या पदार्थामुळे ती वस्तू बनली. जसं माती हे कारण आणि त्याचं कार्य म्हणजे घट, मठ. घट काय? माठ, रांजण. अशी मातीची भांडी म्हणजे त्याचं कार्य. कारण आणि कार्य, कारणाचाच त्याग जर झाला तर कार्य संभवतच नाही. कारण व्यतिरेक येणं कार्यस्य अभाव असं वेदांत सांगतो. जर कारणच नसेल, कारणच शेष राहिलं नाही, तर कार्य संभवतच नाही. मृत्तिकाच नसेल तर काय, कशी मातीची भांडी होणार? तशी मूळ अहंताच नसेल तर अहंताजन्य काहीच संभवणार नाही. तंतु त्यागे पटू त्याची जेवी वटू बीज त्यागे. बीज त्यागानी वृक्षाचा, वटू म्हणजे वटवृक्ष. खरं एका बीजातून तुम्हाला कल्पनाही येणार नाही एवढं मोठं जंगल तयार होतं. एका बीजातून केवढा मोठा वृक्ष, तो किती बीज धरतो, त्याच्यातल्या एकेका बीजामुळे तेवढा लय वृक्ष. पण ही सगळी परंपरा अशा प्रकारे आपला आपल्या ज्या वृत्ती हेच खरं बीज, त्यामुळं संसारासारखं मानसिक महान असं अरण्य वैचारिक हे होणारच नाही जर मूळ वृत्तीमध्येच वृत्तीचाच जर त्याग केला तर. का त्याजूनी भिंती मात्र त्याची जे आघवेची चित्र भिंतीवर उमटलेलं जे चित्र आहे तर कॅनव्हासच नसेल तर चित्र नसेल. ती गोष्ट सांगतात ना की एका शाळेमध्ये मुलांना चित्र काढायला सांगितलं की गाय चारा करते आहे. मुलं चित्र काढत बसली आणि मुलं किती सिन्सिअर असतात. माग मी खूप कुतूहल म्हणून ते सकाळच्या चित्रकलेच्या स्पर्धा असतात तर तिथं सकाळच्या वेळेला गेलो होतो 9 वाजता सारसबागेमध्ये. तर त्यांच्या भावविश्वात ते किती प्रामाणिक असतात आणि किती मन लावून त्यांचं काम चाललेलं असतं. अगदी मोठ्या माणसांपेक्षाही चांगलं असं जीव ओतून काम करत असतात. सगळ्यांनी शिक्षकांना ड्रॉइंग टीचरना आपापली चित्र दिली. एका मुलाने कोरं चित्र दिलं. कोरं चित्र म्हणजे कागदच नुसता. ते म्हणे की याच्यात गवत कुठे आहे तर गाय खाऊन गेली. मग गाय कुठे आहे चारा खाल्ल्यामुळे निघून गेली. चित्रच उमटू शकत नाही पण मुळात कागद तरी होता. कागदच नसेल तर जसं मी विनोद वाचला था की एका डोळ्याच्या डॉक्टरकडे एक पेशंट गेला. तो म्हणाला की हल्ली माल जरा कमी दिसत. सांगितलं की बसा खुर्चीवर आणि समोर ही भिंत आहे त्या भिंतीवरची सुरुवातीची अक्षर वाचा बघू. तर तो म्हणाला की कुठे भिंत. भिंतच नाही. त्याजूनी भिंती मात्र त्याची जे आघवेची चित्र. का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ किंवा विचित्र स्वप्न जाळ. कधी कधी एखादं भयानक स्वप्न संपत नाही. मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की प्रत्येकाला एखाद दुसऱ्या तरी भयानक चित्रात स्वप्नाचा अनुभव असतो. प्रत्येक व्यक्ती मात्राला कोणतं असतं आणि कसं असतं ते ज्याचं त्यालाच माहीत असतं. पण लहानपणापासून ते अगदी पुढपर्यंत त्याला ते स्वप्न मधून अधून पडतं. त्याला त्या सगळ्या जागा ओळखीच्या वाटतात. स्वप्न भयंकर असतं. त्याला रमायचं नसतं त्याच्यामध्ये तरी देखील तो त्या स्वप्नाचा अनुभव घेत असतो. या स्वप्नातून बाहेर येण्यासाठी म्हणून निद्राच मोडणं गरजेचं आहे. निद्राच नसेल तर स्वप्न नसेल. नाना जळत त्यागे तरंग वर्षात त्यागे मेघ. जर वर्षावाचा त्याग व्हायचा असेल पर्जन्यच नको असेल तर मेघ नसले पाहिजेत. मग पर्जन्याचा प्रश्न येत नाही. मेघ असतील तर थोडासा शिडकावा होऊ शकतो. पाणीच नसेल तर तरंग नसतात. तरंग निर्माण होऊ शकत नाहीत. नाना जळत त्यागे तरंग वर्षात त्यागे मेघ त्यजी जती जैसे भोग धन त्यागे. धनाच्या त्यागाने जसे सगळे भोग आपोआपच टाकले जातात. आप आपल्यापाशी जर धन असेल तर ज्या प्रमाणात धन असेल त्या प्रमाणामध्ये आपला आत्मविश्वास असतो. असं म्हणतात ना की विद्येचं तेज असतं किंवा काय संपत्तीचं तेज असतं, ते तेज म्हणजे त्याचा आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर असणारा, मी करू शकतो काही, हा जो आत्मविश्वास असतो त्यामुळं त्याचा चेहरा तसा दिसतो. विद्येचा, धनाचा, सत्तेचा, सत्तेचंही एक तेज असतं. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एकदा एक फार मोठा धनी कुबेरच म्हणा पृथ्वी तलावरचा, तर त्यांनी देह ठेवला, तो गेला, तो इथं गेला आणि तिथं जिथं पाप आणि पुण्य याचे हिशोब चालू होते बरीच मोठी रांग होती, एकेकाची पाळी येत होती, त्याची चौकशी होत होती आणि मग या बाजूनी प्रवेश का दुसऱ्या बाजूनी प्रवेश हे ठरत होत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, आपल्याला कुठं जायला मिळणार याची धाकधूक होती. याची वेळ आली आणि याच्या पाप पुण्यांचा पारा जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यांनी एक भलं मोठं नोटांचं पुडकं बरोबर आणलं होतं, ते तिथं टेबलवर ठेवलं, हजारा हजाराच्या नोटा बनलं आणि तो त्यांना म्हणाला की काहीतरी करून टाका, मिटवून टाका. तेव्हा ते म्हणाले की पृथ्वीवरच्या या सवयी इथं चालत नाहीत. असं म्हटल्यावर तो त्याचं सगळं अवसानच गेलं. त्यापूर्वीपर्यंत त्याला मोठा आत्मविश्वास होता, तेजच होत त्याच्या चेहऱ्यावर आणि ते म्हणाले की इथं आत गेल्यावर कोणती करन्सी आहे ती तुम्हाला कल्पना नाही, त्यामुळे याचा उपयोग काही नाही आहे. अशी दुसरी एक गोष्ट आहे, त्याचा चेहरा अगदीच उतरला. धनच जवळ नसेल तर फार विचित्र परिस्थिती, धन आहे पण भोगच नसतील तरी देखील विचित्र परिस्थिती होते. एखाद्या रेल्वेला ऍक्सिडेंट होतो, कुठेतरी रानावनात डोंगर दरीमध्ये रेल्वे थांबते, पाऊस पडत असतो, कुठूनच मदत मिळत नाही, जवळचं पाणी संपतं, अन्न संपतं, खिशात भरपूर पैसे आहे पण उपयोग काही नाही. धनत्यागामध्ये जसा भोगांचा त्याग आपोआपच समाविष्ट असतो, तेवी बुद्धिमंती देही, ज्याच्यापाशी बुद्धी आहे अशा बुद्धिमंताच्या देहाच्या ठिकाणी जी देह अहंता एरवी वास करून असते त्या देह अहंतेला तो आपल्या अग्रबुद्धीमुळं दुरून पाहतो. देहाहंता वागवण्यासारखं काही नाही असं त्याच्या लक्षात येत. मी नागपूरला गेलो होतो, एका घरी गेलो तर माझ्या गाडीचं दार उघडत असतानाच एक लहान मुलगा आला आणि म्हणाला की अरे तुझा फोटो आमच्या देवघरात लावलाय वर, चल चल. त्यांनी मला हात धरून ओढतच लिफ्ट मध्ये नेलं. मी वर गेलो तर त्यांनी देवघरात नेलं. म्हणाला पण तेव्हा तुझी काळी दाढी होती. वर बदलताना माणसाचं वयामुळे किती बदल होत जातात, देह कुठं तोच आहे. जर बुद्धी असेल तर समजायला हवं की आपण ते राहिलेले नाही आहोत. एवढंच नव्हे तर हाही देह असा नाही टिकवता येणार. एक वेळ अशी येते की देहच टिकवता येत नाही, काहीही करा. असं म्हणतात की तो वेळ संपली. सिकंदर तो म्हणत होता मला माझ्या पितृभूमीमध्ये जाऊ देत, तिथपर्यंत काहीतरी करा. नामवंत वैद्य आजूबाजूला बसलेले असताना, त्याच्याजवळ भरपूर संपत्ती असताना, वैद्य त्याला असं म्हणत होते की तुम्हाला आम्ही जादाचा एक श्वास देखील देऊ नाही शकत. जर बुद्धी असेल तर देहाच्या मर्यादा त्या बुद्धीला जरा समजू देत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेवी बुद्धी म्हणती देही अहंता सांडूनी पाही, सांडी जे अशेषही संसार जात. जर बुद्धीच्या योगाने देहावरची अहंता सोडून देता आली तर त्या देहाला लागलेला जो संसार आहे त्या संसारावरची अहंता सोडून देता येईल. आणि अशी अहंता सोडणं तया नाव त्यागू, त्याला त्याग असं म्हणतात. म्हणून याज्ञवल्क्य ते करू शकले. तया नाव त्यागू म्हणे तो यज्ञांगू, यज्ञ स्वरूप असे श्री कृष्ण त्यागाचं लक्षण सांगताहेत. हे मानुनी सुबगू पार्थू पुसे, आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज चांग. ज्ञानेश्वर महाराजांची जी शैली आहे ती बघा, एक सुरी होऊ नये. आता हे झाल्यावर ते सांगतो, ते झाल्यावर ते सांगतो, ते झाल्यावर ते सांगतो, असं न लिहिता मध्येच एक संवाद टाकलाय. मूळ भगवद्गीतेत कुठे संवाद नाहीये. आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग, देवो म्हणती चांग अवधान देई. आपणही जरा सावध होतो ना, थोडा संवाद आला मध्ये एकच होवी, पण त्यामुळं टेन्शन गेलं त्यागाचं, हो की नाही. आणि जबरदस्त ओवी लिहिली आहे, पुढच्या वेळेला आपण बघू. तरी गिळोनी नेयाते ज्ञाता, ज्ञानही मागवते हारते निरुते ते शांती पैगा. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्निग्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला कुंडलीक वरदे हारी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सत्।